93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में हम सैक्रिफाइसेस के बारे में बातें कर रहे हैं। लाइन पर कौन है?
गुड मॉर्निंग, शोभाताई बोलते।
शोभाताई कशा आहात?
एकदम व्यवस्थित बेटा।
शोभाताई म्हणण्यापेक्षा आई कशा आहात? तुम्ही परवाच्याला सांगितलं तुम्ही माझ्या आईच आहात।
आई आई म्हणून मी मला त्या 20 वर्षापूर्वी चांगली सर्व्हिस होती डीएडची की सोडून मी मुलांसाठी घरी आली
म्हणजे
इकडे नाशिक मध्ये येऊन मिस्टरांना बिझनेस मध्ये मदत केली। आणि कितीतरी अशा आई आहेत की मुलांसाठी आपला मोठे मोठे जॉब सोडतात।
डेफिनेटली, आणि ह्या सगळ्या आयांमध्ये माझी सुद्धा आई आहे। मला पण नक्की सांगावं असं वाटेल, माझी आई छान बँकेमध्ये काम करत होती पण माझा जन्म झाल्यानंतर माझं नीट संगोपन व्हावं म्हणून त्या माऊलीने तिचाही जॉब सोडला होता।
ऍक्च्युली आयांना प्रणाम, कारण आपल्या मुलांसाठी त्या नोकरी सोडतात।
ऍक्च्युली स्वतःचं करिअर, स्वतःची स्वप्न, सगळ्या गोष्टी बाजूला सारण्याची जी हिंमत आईमध्ये असते ती कोणातच नसते। डेफिनेटली अशी की ह्या गोष्टी फक्त आणि फक्त आपली माऊली करू शकते, त्यामुळे प्रत्येक माऊलीला सलाम करत आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही सुद्धा तुमची अशी छानशी एखादी उपलब्धी सोडून परत एकदा शून्यापासून सुरुवात करायचं असं काही घाट आयुष्यात घातला असेल, शेअर करा जरा काय ऐकून तो इन्सिडन्स होता। 6601935 नंबर आहे माझा। लेट्स नाचो फ्रॉम कपूर अँड सन्स, गाणं थोडाच वेळात येत आहे। सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो।